श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. 169 क्रमांकाचा हा श्लोक आहे. नसे अंत आनंत संतापुसावा, अहंकार विस्तार हा नीरसावा. गुणे वीण निर्गुण तो आठवावा, देहे बुद्धीचा आठवू नाठवावा. नसे अंत, अनंत कसा आहे? ज्याला अंत नाही तो अनंत, असा परमात्मा. त्याचे परमात्म्याचं स्वरूप ते कसं आहे? अंत नाही त्याला, शाश्वत आहे, सदोदित आहे. त्याच्यासंबंधी संतांना विचारावं की हा कसा आहे त्याचं स्वरूप, तो कुठं आहे, कसा आहे, कसा प्राप्त करून घेता येईल, अडचणी काय येतील, त्यासंबंधीचं मार्गदर्शन सर्व संतांना उसावं. कुणाला तरी विचारत राहू नये, त्याच्यामध्ये आपल्याला कदाचित गोंधळ होण्याची शक्यता आहे, बुद्धिभेद होण्याची शक्यता आहे. मग आता हे संत कसे? मागे एकदा संतांचं वर्णन झालं, आताही पुन्हा ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय असं वर्णन आहे. किंवा भगवद्गीतेने जे म्हटलेलं आहे, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशंत ते ज्ञानम ज्ञानी नहा तत्वदर्शिना. ते ज्ञानी तत्वदर्शी जे आहेत त्यांना प्रणिपात करा, त्याची सेवा करा, त्यांना परिप्रश्न विचारा, म्हणजे ते तुम्हाला सांगतील. पण संतांकडे गेल्यानंतरसुद्धा काय प्रश्न विचारायचे हे लोकांना कळत नाही. ते संसारातले शंका विचारत राहतात, कुणाची आजारीपणं, कुणा कोर्टातले कायदे, काय केस चाललेले असतील, केसेस वगैरे, मालक भाडे करू, घरातल्या मुली मुलं, त्यांच्या चिंता, त्यांचे अभ्यास, हे संतांना विचारायचे प्रश्न नव्हेत. संतांना दोनच प्रश्न विचारायचे, मी कोण आणि परमात्मा कोण ते सांगा. आणि मला जर ह्याच्यातून मोकळं व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे? संतांना असेच प्रश्न अपेक्षित असतात, पण ते विचारणारे लोक फार थोडे असतात, कारण त्यांना ह्यासंबंधी माहितीच नसते. जर कुणी संत वाङ्मय वाचलं असेल, थोडंफार कुठं संतांचं सान्निध्य किंवा ऐकायला काही मिळालं असेल, तर त्याला जिज्ञासा असते समजून घेण्याची. मग किमान जिज्ञासू तरी पाहिजे, तर त्याला काही सांगता येईल. आणि तळमळीचा जर साधक असेल तर फारच चांगला, ज्याला संवेग आहे, उत्कटता आहे, त्याला सांगायला पाहिजे. त्यामुळे संतांना विचारायचं आणि स्वरूपाचा निश्चय करून घ्यायचा आहे, देव कोण, आपण कोण. मग ते सांगतात निरूपाधिक ब्रह्मचैतन्य जे आहे, जे जीव या रूपाने राहिला आहे ते सत्य आहे. तो जीव आत्माच आहे, पण जीव रूपाने राहिला आहे ते ब्रह्मचैतन्य आहे, निरूपाधिक आहे. अज्ञानामुळे आपल्याला विश्व हे सत्य वाटत आहे, हा आभास आहे. खरं म्हणजे दोरीवर सर्पाचा आभास दिसतो तो आपण खरा समजतो, पण संत असते तर ते सांगतील सर्पाचा आभास आहे, दोरी सत्य आहे. तसं परमात्माच विश्वरूपाने नटलेला असल्यामुळे परमात्मा सत्य आहे आणि विश्व हा आभास आहे हे सांगतात. म्हणून ह्यासंबंधी जे विचारायचं आहे ते संतांना विचारावं. अहंकार विस्तार हा नीरसावा, आणि त्याच्यासाठी जर काही करायला हवं असेल तर अहंकाराचा हा जो पसारा आहे मांडलेला आपण, तो आवरला पाहिजे. पण संतांच्या दारी जाताना माझं शिक्षण, माझी श्रीमंती, माझा मोठेपणा, लौकिकात जे काही असेल ते सगळं बाहेर ठेवून मग संतांच्याकडे जायचं असतं. पण पुष्कळ वेळा असं दिसतं की जी मंडळी लौकिकात मान्यमान्यता मिळवलेली आहेत, मोठे वक्ते आहेत, लेखक आहेत, किंवा इतर काही क्षेत्रात मोठे झालेले आहेत, ते संतांकडे जाताना आपला मोठेपणा बरोबर घेऊनच जातात आणि तीच ओळख सांगितली जाते. हे अमके अमके आहेत, असं करतात, तसं करतात, तसं करतात. संत सगळं ऐकून घेतात, काही बोलत नाहीत. पण मनुष्य जितका मोठा असेल बाहेर, तितकी त्याला शरणागती पत्करणं अवघड असतं. अज्ञानी मनुष्य बरा, तो समजतो आपलं अज्ञान आहे, आपल्याला काही माहिती नाही आहे, तुम्ही सांगाल ते. म्हणून अहंकार जो सांगितले आहे, विशेष नलगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी. म्हणून अशी जी बडी बडी मंडळी आहेत ती परमार्थाला वंचित होतात त्यांच्या या मोठेपणाच्या कल्पनेमुळे. वास्तविक परमात्म्यापेक्षा मोठा कोण आहे या जगामध्ये? त्याच्यासमोर आपण विचार करावा. मी एक क्षुद्र जंतू, माझं अस्तित्व केवळ तुझ्यामुळे आहे प्रभो. मला आता जो वेगळेपणा आहे, हा वेगळेपणा जाऊन तुझ्याशी एकरूप व्हायचं आहे. विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे. मी आता विभक्त पडलेलो आहे, मला भक्त व्हायचं आहे, तुझ्याशी मिळून जायचं आहे. त्यासाठी काय करायचं ते मला माहिती पाहिजे, ते करायचं आहे. त्यासाठी अहंकार ह्याचा जो विस्तार केलेला आहे, मीचा पसारा, तो काढून टाकावा. हे माझं घर आहे, आणखीन एका ठिकाणी ब्लॉक आहे, आणखी एका ठिकाणी बंगला आहे, एक गाडीच्या ऐवजी 2-3 गाड्या आहेत, नोकर माणसं आहेत, पैसा आहे, ह्या बँकेत, त्या बँकेत, त्या बँकेत, सगळं काही आहे. हा अहंकाराचा विस्तार आहे सगळा. व्यवहारासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत, कराव्या लागतात, परंतु त्या माझ्या आहेत म्हणून आहे, केलेले आहेत. काही जी व्यवस्था आहे ती केलेली आहे, कारण मला माहिती आहे माझ्याबरोबर काही येणार नाही आहे. मला जाताना हात झाडूनच जायचं आहे, केव्हा बोलावणं येतं सांगता येत नाही. आपण तयार पाहिजे, स्वामीजी म्हणायचे माधवनाथ नेहमी, उपरणं झटकलं की चालले. यमराज आले समजा विचारायला, म्हणजे तयार आहे. एकदा त्यांना तो अनुभवही आला होता प्रवचनाच्या जागी, यमराज समोर आले, स्वामीजी म्हणले मी तयार आहे न्याला, पण ते तसेच गेले हसून. असा एक त्यांचा अनुभव आहे. आपल्यापैकी किती लोकांना खरंच यमराज आले तर जायची तयारी असेल? पुष्कळ मंडळी म्हणतात अंतुणावर पडलेली आहेत आता, लोळत गोळत, देवा मला सोडो. पण जर यमराज आले आणि म्हणाले चल तू सोडो म्हणतोयस, तो न्यायला आलेलो आहे, तर म्हणते अजून नाही, मी तुम्हाला नाही बोलवलेलो, मला अजून जगायचं आहे. नातवंड पतवंड त्यांचं काय काय बघायचं आहे, करायचं आहे काय, अजून काय खायचं आहे, काय प्यायचं आहे, हिंडायचं आहे. इकडली वासना सुटत नाही, अनेक गोष्टीमध्ये जीव गुंतलेला असतो. म्हणून इथं सांगतात अहंकार विस्तार हा निरसावा, एक बाजूला काढावं, एक कप्पे बंद करावेत. हे काम झालं ना बस कप्पा बंद, त्याचा विचार नाही पुन्हा. आपले सगळे कप्पे उघडे, हेही पाहिजे, तेही पाहिजे, तेही पाहिजे, पाहिजे कधी संपतच नाही, त्याच्या उलट आहे बरोबर. हे जितकं जितकं बाजूला काढता येईल तितका तितका तो जीव मोकळा होत राहतो. स्वामीजी म्हणायचे देत राहावं म्हणजे आपण सुटत राहतो, आणि घेत राहिलो की आपण अडकत राहतो. त्यामुळे आपली घेण्याची वृत्ती आहे का देण्याची वृत्ती आहे ते बघावं. अंती हिताचं काय आहे ते आपण बघितलं पाहिजे, हित कशात आहे. कारण जे घेतलं ते आपल्याबरोबर येणार नाही, म्हणजे दिलं ते पुण्य आपल्याबरोबर असतं. मग ते पुढे म्हणतात आपण जो मनाने कल्पनेने ममत्वाच्या पोटी अपेक्षेच्या पोटी हा जो अहंकार विस्तार केलेला आहे तो निरसावा, कमी करावा. आणि काय करावं? गुणेविण निर्गुण तो आठवावा. निर्गुण निराकार परमात्मा त्याचं स्मरण करावं. गुणरहित त्याच्या ठिकाणी गुण नाहीत, त्रिगुणात तो सापडत नाही, सतरजतमात तो सापडत नाही. जे विश्व आहे ते त्रिगुणात सापडलेलं आहे. त्या त्रिगुणातून बाहेर पडायला रजतम कमी करून सत्व वाढवायला पाहिजे, आणि त्या सत्वाचाही अहंकार टाकून गुणातीत अवस्थेत यायला पाहिजे. म्हणजे तो निर्गुण जो आहे तो आपल्याला सापडण्याची शक्यता आहे. मग त्यासाठी साधनेमध्ये आपल्याला जर काही करायचं असेल तर ज्या योगे सत्वगुण वाढेल अशी साधना करायला पाहिजे. आहार विहार वातावरण वाचन चिंतन सगळं त्याचं पाहिजे. सत्वगुणे भगवत भक्ती असं म्हटलेलं आहे. त्यामुळे मीचा पसारा हा सगळा काढून टाकायचा आहे, अहंकार कमी करायचा आहे, आणि गुणेविण निर्गुण तो आठवावा, मात्र तो आठवावा नस, त्याला विसरायला सांगत नाही आहेत, सारखा आठवावा. तो सारखा आठवल्याने काही बिघडणार नाही आहे, उलट कल्याण होणार आहे. त्यामुळे गुणरहित निर्गुणाचं स्मरण म्हणजे कुठं करायचं, तो शरीरस्थ आहे, आत्मचैतन्याच्या ठिकाणी स्थित आहे, त्याला आठवायचं म्हणजे आत आठवायचं आहे. त्याला आठवायला बाहेर कुठं जायला नको, आतच बसल्या बसल्या पडल्या पडल्या आपलं काम करत असताना अखंड त्याचं स्मरण करावं. जेवत खात असलो तरी बोध असा असावा की तो आत आहे म्हणून मी पाहतो आहे, तो आहे म्हणून मी ऐकतो आहे, तो आहे म्हणून मी चालतो आहे, असं आठवण करायला काय हरकत आहे. कुठली चांगली गोष्ट बघितली की त्याच्यात तोच आहे, कुणी व्यक्ती आली तरी त्याच्यामध्ये तोच आहे, असा सारखा भगवत भाव दृढ करत राहायचा. उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत आठविते. ते आठवायचं काम करतात, उपाधीमधलं चैतन्य. मग ते करण्यासाठी काय करायला पाहिजे, देहबुद्धीचा आठवून आठवावा. एक आठवायचं आहे आणि एक विसरायचं आहे. एक विसरल्याशिवाय दुसरं आठवता येत नाही, आणि दुसरं आठवण्याचा छंद धरल्याशिवाय इकडलं विसरत नाही. तर देहबुद्धीचा छंद जो लागलेला आहे माणसाला, त्याचा आठव सोडून द्यावा. देहाच्या गरजेपुरतं त्याला दिलं अन्न वस्त्र निवारा, आता पुन्हा देहाचा विचार नको. आत्ता जेवण झालं, आता पुढे काय खायचं, आत्ता जेवण झालं ना, संपलं, देहाची गरज संपली, पुणे बघायचं काय करायचं ते. तसं नाही, किती कपडे असले म्हणजे पुरे नाही, पाहिजेत आणखी पाहिजे, देहबुद्धी वाढवली, ही वस्तू पाहिजे ती वस्तू पाहिजे, ह्याच्याशिवाय चालत नाही त्याच्याशिवाय चालत नाही, देहबुद्धी वाढली. म्हणून कमीत कमी गरजा करायला पाहिजेत, आवश्यक आहे तेवढ्याच गोष्टी घ्यायच्यात, आणि त्यालाच वैराग्य असं म्हटलेलं आहे. देहधारणे पुरतं घ्यायचं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. अन्न पाणी पाहिजे आपल्याला, घ्यायचं गरजेपुरतं, पण देहबुद्धी वाढेल अशा तऱ्हेचं नसावं. म्हणून देहबुद्धीचा आठवू ना ठेवावा. मी देह आहे असं सारखं भान नको ठेवायला. ठीक आहे, जसं एखादी पेन्सिल लिहायची घेतली, कामापुरती घेतली, झालं की ठेवून दिली, तसं देहाचा जेव्हा वापर करायचा आहे साधना म्हणून, साधन म्हणून, तेव्हा त्याचा वापर केला, झालं आता देहाचं काम, शांत बसले, देहाचा विसर. तसं होत नाही, सारखा देहाचा आठवण आहे, आणि म्हणूनच आत्म्याची आठवण, परमात्म्याचं स्मरण होतच नाही. हे सगळं गेलं पाहिजे. नसे अंत अनंत संताप उसावा, अहंकार विस्तार हा नीरसावा, गुणे वीण निर्गुण तो आठवावा. देहबुद्धी नसे अंत अनंत संताप उसावा, अहंकार विस्तार हा नीरसावा, गुणे वीण निर्गुण तो आठवावा. देहबुद्धीचा आठवू ना ठवावा. जय जय रघुवीर समर्थ.